कथा एका ज्येष्ठ शिक्षण तपस्वीची. 1982 पासून भारतामध्ये खलिस्तानचा प्रश्न गंभीर रूप धारण करत होता. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं ते उधमसिंग, भगतसिंग यांचेच वंशज म्हणायला लागले होते की आम्ही भारतात राहू इच्छित नाही, शिखांसाठी स्वतंत्र खलिस्तान तोडून द्या. इंग्रजांनी हे दुहीचं विष भारतात पेरलं. मेटकॉफ नावाचा एक ब्रिटिश अधिकारी, त्यांनी सरळ फेटा बांधला आणि तो शीख झाला. तो शिखांना म्हणू लागला की अरे, आपण शीख इतर भारतीयांपेक्षा वेगळे आहोत. आणि काही शिखांना ते पटलं देखील आणि स्वतंत्र खलिस्तानची मागणी तिला जोर चढू लागला. ती हिंसक आणि उग्र रूप धारण करू लागली. या प्रश्नावर आप्पा म्हणतात, मित्रांनो, मी अमृतसरला गेलो होतो तेव्हा मोठ्या भक्तिभावाने सुवर्ण मंदिरात गेलो. तिथे ध्यानधारणा केली, भजन ऐकलं आणि माझी भावना काय होती, अरे हे माझं देवालय आहे, ते काय फक्त शिखांचं देवालय आहे? पंढरपूरचा विठ्ठल काय एकट्या महाराष्ट्राचा आहे, फक्त वारकऱ्यांचा आहे? अरे तो संबंध भारताचा आहे. काशी वाराणसी काय फक्त उत्तर प्रदेशातल्या पुरभय्यांची आहे का? ती संबंध हिंदुस्थानची आहे. सुवर्ण मंदिराचं आधीचं नाव तुम्हाला माहिती आहे का? ते आहे हरिमंदिर. आता त्या हरिमंदिराला जर कोणी असं रूप दिलं की ते आमचं आहे आणि बाकीच्या भारतीयांचं नाही, तर मग काय करायचं? उत्तर भारतामध्ये मोठी भक्त परंपरा आहे. आधी कबीर झाले, मग नानक झाले. नामदेवांची 65 कवन गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत. त्याची सुरुवात इक ओंकार सतनाम गुरुदेव प्रसादी अशी आहे. नानक फार थोर पुरुष होऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ गुरु अंगद आले, रामदास आले, अर्जुन देव आले. धर्माला जखडून टाकणाऱ्या ज्या साखळ्या आहेत त्या तोडायचा प्रयत्न शीख गुरूंनी केला. उच्च नीचतेच्या कल्पनांना मूठमाती दिली. अमुक अमक्या जातीचा आहे, तमक्याला शिवायचं नाही, अमक्याबरोबर जेवायचं नाही, या सर्व कल्पना शीख गुरूंनी काढून टाकल्या. एक संगत म्हणजे सत्संग आणि पंगत म्हणजे 18 पगड जातीच्या भक्तांनी एकत्र जेवणं ही पद्धत त्यांनी रूढ केली. संतांनी इथे संत मेळा उभा केला. महाराष्ट्रातल्या मेळ्यात सेना नाभी होते, रोहिदास सांभार होते, नामदेव होते, बंका महार होते. सर्व जातीत संत निर्माण होऊ शकतात, सर्व जातीत श्रेष्ठ पुरुष निर्माण होऊ शकतात, भगवत भक्त निर्माण होऊ शकतात. या सर्वांची हिंदी भजनं गुरुग्रंथ साहिबमध्ये आहेत. मग गुरुग्रंथ साहिब तरी आमचा नाही असं शिखांनी कसं म्हणावं? सर्व भारतीयांचा तो आहे. समर्थ रामदासांची सुद्धा हिंदी कवनं गुरुग्रंथ साहिबमध्ये आहेत. संतांनी अस्पृश्यतेची बेडी तोडली, उच्च नीचतेची बेडी तोडली, परंतु पंजाबमध्ये शीख गुरूंचा आक्रमकांनी अत्यंत छळ केला. जहांगीर बादशहाने गुरु अर्जुन देवांना हाल हाल करून मारलं, त्यावेळी शिखांना कळलं की नुसता भक्तिमार्ग पुरत नाही, भक्तीला शक्तीची जोड द्यायला लागते. औरंगजेबाच्या काळात गुरु तेग बहादरांचं निधन झालं आणि त्यांचं पुत्र गुरु गोविंद सिंह यांनी आपली 4 मुलं धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी अर्पण केली. स्वतः जखमी अवस्थेत नांदेडला आले. शिखांचा इतिहास हा बलिदानाचा इतिहास आहे. गुरु गोविंद सिंह म्हणाले, अरे 4 गये तो क्या हुआ, रहे 14,000. भक्तीच्या आणि शक्तीच्या या उपासनेचा वारसा गुरु गोविंद सिंगांनी बंदा बहादरांना दिला. त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाचं हृदय फरुख शायरनं काढलं आणि त्याच्या वडिलांच्या तोंडात कोंबलं. महाराष्ट्रामध्ये मोठा उठाव झाला, पंजाबात मोठा उठाव झाला. रणजित सिंगांनी लाहोरचा किल्ला घेतला, अटक जिंकली, पेशावर जिंकलं, वायव्य सरहद प्रांत जिंकला, संपूर्ण काश्मीर शिखांच्या हाती आला. अफगाणिस्तानचा अमीर रणजित सिंगांकडे आला आणि त्यांनी मैत्रीचा तह करू म्हटलं. रणजित सिंगांनी त्याला 3 अटी घातल्या. त्यातली पहिली अट म्हणजे त्याच्या राज्यात गायींची कत्तल होता कामा नये. दुसरी अट म्हणजे सोरटी सोमनाथचे दरवाजे अफगाणिस्तानात नेलेले होते ते चंदनी दरवाजे परत केले पाहिजेत. आणि तिसरी अट म्हणजे भारताचा कोहिनूर हिरा आम्हाला परत मिळाला पाहिजे. राणा रणजित सिंगांची दृष्टी अशी विशाल होती. हा वारसा ज्या शिखांचा आहे त्यांनी एवढासा खलिस्तानचा तुकडा तोडून मागावा हे केवढं दुर्दैव. आपल्या मुलांना आपण व्यापक समावेशक राष्ट्रीयत्वाचं शिक्षण देऊया. शिक्षण हे मनुष्य घडणीसाठी समाज घडणीसाठी आहे, राष्ट्रीय चारित्र्याच्या घडणीसाठी आहे. हिंदुस्थानच्या प्रश्नांची सोडवणूक करतील अशी मुलं आपल्याला घडवायची आहेत. क्षुद्र दृष्टीची संकुचित दृष्टीची मुलं नाही घडवायची आपल्याला. हिंदुस्थानचे प्रश्न आहेत तरी काय. हिंदुस्थानच्या प्रश्नांची 6 प्रमुख विभागांमध्ये विभागणी करता येते. पहिला प्रश्न समूह म्हणजे उद्योग व्यवसायांचे प्रश्न. इथे पुष्कळ अद्ययावत यंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान आणलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. जागतिक स्पर्धेत विजयी होतील अशा अभिनव उत्पादनांनी आपण जागतिक बाजारपेठ भरून टाकली पाहिजे. विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोध लावले पाहिजे. ग्रामीण पुनरुज्जीवन हाही प्रश्न आहे. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे. धान्य समृद्धी झाली पाहिजे, पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे. आरोग्यविषयक प्रश्न सुटले पाहिजेत. समता, बंधुता आणि न्याय यांच्यावर आधारलेली स्त्री पुरुषांना समान अधिकार देणारी नवीन समाजरचना यायला पाहिजे आहे. राजकीय प्रशासन, न्यायसंस्था, परराष्ट्र कारण आणि जागतिक संस्थांशी सहकार्य वाढलं पाहिजे. देश स्वातंत्र्याचं संरक्षण अत्यंत काळजीपूर्वक सर्व दलांनी केलं पाहिजे. भूदल, वायुदल आणि नौदल अद्ययावत असलं पाहिजे. आणि 6वी गोष्ट म्हणजे हे सर्व 5 प्रश्न सोडवण्यासाठी कर्तबगार व्यक्तींची गतिशील आणि तेजस्वी संघटना बांधली पाहिजे आणि ती बांधण्यासाठी शिक्षण हा पाया आहे. Thank you.